नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंय सरकारान येत्ता पयली ते धावी आनी येत्ता धावी उपरांतच्या विद्यार्थ्यां खातीर ऑनलायन मुख्यमंत्री शिश्यवृत्ती पोर्टल सुरू केला. विधवा पेन्शनाची रक्कम 4,000 करपाची घोषणा समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी केल्या. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज पणजेंत राज्यस्तरीय बँकर्सांच्या 2 दिसांच्या परिशदेचे उक्तावण केलें. राज्यातल्या दरेकी पंचायतीत उण्यात उणी 1 तरी सहकारी सोसायटी आसतली अशी माहिती सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी दिल्या. आदिवासी कल्याण संचालनालयान फाल्यां सांग्यार धरती आबा जनभागीदारी अभियान ही एक भव्य कार्यावळ घडोवन हाडल्या. आतां पुराय खबरो. गोंय सरकारान येत्ता पयली ते धावी आनी येत्ता धावी उपरांतच्या विद्यार्थ्यां खातीर ऑनलायन मुख्यमंत्री शिश्यवृत्ती पोर्टल सुरू केला. ह्या उपक्रमाक लागून सुमार 50,000 पात्र विद्यार्थ्यां खातीर शिश्यवृत्ती अर्ज सोपे आनी पारदर्शक जातले अशी अपेक्षा आसा अशें मुखेलमंत्र्यान ही येवजण लॉन्च केल्या उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत म्हळें. ह्या पोर्टलाचेर गोंय समाज कल्याण खातें, आदिवासी कल्याण खातें तशेंच राज्य आनी केंद्र सरकाराच्या वेगवेगळ्या शिश्यवृत्तीचे अर्ज पात्र विद्यार्थ्यांक सहज उपलब्ध जातले. जाल्यार अर्जाचेर 15 दीस ते 1 म्हयन्या भितर प्रक्रिया जावन शिश्यवृत्तीचो लाभ विद्यार्थ्यांक मेळटलो अशें मुखेलमंत्र्यान म्हळां.
पयलेच फावटी सीएम स्कॉलरशीप पोर्टल हो लॉन्च करता. सीएम स्कॉलरशीप पोर्टल कित्याक तर वेगवेगळ्या जाग्यार वेगवेगळ्यो स्कॉलरशिपीक हार्ड फॉर्म भरून एप्लाय करचे पडटले. गव्हर्नमेंटान रिफॉर्म करून फाटल्या वर्सार खरें म्हणजे सीएम स्कॉलरशीप पोर्टल आमी ट्रायल बेसीसचेर लॉन्च केलो. ज्या पोर्टलाच्या वयल्यान भुरग्यांनी डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर, डायरेक्टर ऑफ ट्रायबल वेलफेअर, डायरेक्टर ऑफ एड्युकेशन, डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन हांच्यो सगळ्यो स्कॉलरशीप या एकाच वेबसायटीचेर वचून एप्लाय करपाचे आनी तांचो बेनिफीट जो आसा विदीन 15 डेज मॅक्स टू मॅक्स 1 महिनो ह्यो ताका मेळपाक शकता. एप्रॉक्सिमेटली 50,000 भुरग्यांक हो डायरेक्ट बेनिफीट सातत्यान स्कॉलरशिपीचो घेता अश्यो वेगवेगळ्यो स्कॉलरशीप आसात.
विधवा पेन्शनाची रक्कम 4,000 करपाची घोषणा समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी केल्या. 21 वर्सा सकाळ उण्यात उणे 1 भुरगें आशिल्ल्या गोंयातल्या विधवा बायलांक आतां गृह आधार 1,500 आनी विधवा पेन्शन 2,500 दोनी वट्ट्या म्हयन्यांक 4,000 आधार मेळपाक शकता. अर्जदारांनी भुरग्याचो जल्म दाखलो पुरावो म्हणून सादर करचो पडटलो. ह्या एकत्रीत मजतीचो लाव पयलींच 2,000 वयर बायलांक मेळटा. जाल्यार गोंयात सध्या 36,000 विधवा बायलां ह्या येवजणेचो लाव घेतात अशी माहिती तांणी दिली.
सोशल वेलफेअर डिपार्टमेंट हॅज डिसायडेड आमचे कडेन जे विडोज आसात आणि विडोज हॅव्हिंग अ चायल्ड वन ऑफ द चायल्ड द लास्ट चायल्ड बिलो 21 इयर्स ऑफ एज बी एलिजिबल फॉर बोथ द बेनिफिट्स. वन इज ग्रह आधार अँड द अदर वन इज विडो. सो ग्रह आधाराचे 1,500 आणि विडोचे 2,500 मिळून 4,000 त्यांना ते एलिजिबल जातले.
लोकांक उदरनिर्वाहाची फावो ती साधनां आनी टिकाऊ संद मेळून दिवपाक आनी तांचे मदीं स्वयंरोजगार आनी उद्देजकतेक प्रोत्साहन दिवप ही गोंय राज्य ग्रामीण उदरनिर्वाह अभियान GSRLMचो हेत आसा अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज पणजीत राज्यस्तरीय बँकर्सांच्या 2 दिसांच्या परिशदेच्या उक्तावण समारंभात बँकांचे भागधारक आनी स्वयंसहायता गटाच्या सदस्यांक संबोधीत करतना सांगले. गांवगिऱ्या वाठारांतल्या स्वयंसहायता गट सदस्यांची उपजीविका आनी आर्थिक कल्याण वाढोवपाक स्वयंसहायता गटांच्या सहभागीक फावो ते ज्ञान आनी कुशळटाय प्रदान करप हो परिशदेचो हेत आसा. राज्याक आत्मनिर्भर करपाक आनी गरिबी उणी करपाक बायलांचो महत्वाचो वांटो आसा अशें मुख्यमंत्र्यांनी सांगले. राज्यात सुमार 3,250 स्वयंसहायता गट कार्यरत आसात. बायलां उद्देजकतेक चालना दिवपा खातीर तांकां 340 कोटी रुपयांचे रीण वेगवेगळ्या बँकांवरवीं मेळटा. हाका लागून बायलां उद्देजकतेक प्रोत्साहन मेळटलें आनी तें करपाक GSRLM भागधारकांची भुमिका म्हत्वाची आसा. बँकर्सांनी ह्या यत्नांत तितलोच आदार केला अशें मुख्यमंत्र्यांनी मुखार सांगलें. गांवगिऱ्या वाठारांनी उदरनिर्वाहा खातीर येवजण्यो चालीक लावन गोंय सरकार फुडल्या कांय वर्सांत राज्यांत उण्यांत उणी 11,000 लखपती दिदी आसपाची मोख दवरता अशें मुखार मुख्यमंत्र्यांनी सांगलें. राज्यातल्या दरेकी पंचायतीत उण्यांत उणी 1 तरी सहकारी सोसायटी आसतली. सहकार सोसायटी बगर 1 पंचायत आसची ना अशी मोख गोंय सरकारान दवरल्या. पोरण्या सहकारी सोसायट्यांक बहुउद्देशी सोसायट्यांचो दर्जो दितले अशी माहिती सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी दिल्या. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हांच्या फुडारपणाखाला दिल्लीत सहकार वर्सा निमतान मंथन बसका जाली. ह्या बसकेक 25 राज्यांचे सहकार मंत्री हजर आशिल्ले. गोंयचे सहकार मंत्री ह्या नात्यान बसकेक हांव हजर आशिल्लो अशें मंत्री सुभाष शिरोडकर हांणी परवरी मंत्रालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत सांगलें. देशातली सहकार चळवळ घुटमूट जावन ताचो सामान्य मनशाक कसो लाव जातलो हाचेर बसकेक चर्चा जाली. सगळ्या राज्यांतली सहकार चळवळ आनी पद्दत केंद्रीय सहकार मंत्र्यांनी जाणून घेतली. गोंयचो विचार केलो जाल्यार 2 बियाणांच्यो बँको स्थापन करपाचो प्रस्ताव आसा. तशेंच सहकारी सोसायटी मार्फत सेंद्रीय शेतीक उर्बा दिवपाची मोहीम सहकार खात्यामार्फत सुरू जातली. तशेंच 6 जुलयाक फोंड्या हांगा सहकार स्थापना दिसा निमतान कार्यावळ जातली अशी माहिती सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी पत्रकार परिशदेंत दिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेलो खबरो. केंद्रीय नव्या आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक हांणी हालींच कोलवाळीच्या डायगो वाज उच्च माध्यमिक शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या अभिनंदन सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हण आशिल्ले. नुस्तेमारी पशुपालन आणि पशुवैजकीय सेवा आणि कारखाना आणि बॉयलर मंत्री निळकंठ हळणकार हे खाशेले मानाचे सोयरे, तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णुपंत कुळकर्णी, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष जयेंद्र बोंद्री, पीटीएचे कोषाध्यक्ष शिवानंद नायक, शिक्षक एस त्रिशला गडेकर आणि विद्यार्थी हजर आशिले. 2024-25 या शिक्षणिक वर्षा कला वाणिज्य आणि विज्ञान फाट्यात पहिले, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थान मेळिल्ल्या 11व्या आणि 12व्या वर्गातल्या गुणवंत विद्यार्थ्यांक, तसेच वैयक्तिक विषयात चढ गुण मिळवपी विद्यार्थ्यांक प्रमाणपत्रां, शिष्यवृत्ती आणि यादस्तीक दिन भौमानित केले. यावर उलयताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक हांणी विद्यार्थ्यांची तोखणाय करून तांकां परबी दिवन शिक्षणीक जिणेंत शिस्त तिगोवन दवरपाचो सल्लो दिलो आनी तांकां परजळीत फुडार मेळचो अशी शुभेच्छा दिली. मुखेल सोयऱ्यान एमपीएलईडी येवजणे खाला संगणक, प्रोजेक्टर आनी झेरॉक्स मशीन शाळेक भेटयली. आदिवासी कल्याण संचालनालयान फाल्यां सकाळी 10 सांगेच्या नगरपालिका सभाघरात धरती आबा जनभागीदारी अभियान ही एक भव्य कार्यावळ घडून हाडल्या. भारत सरकारचे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री ज्वाल ओराम, मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय, गोय विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर या कार्यावळीक हजर असतले. राज्य आणि केंद्र सरकाराच्या वेगवेगळ्या येवजणे खाला मानेस्त लाभार्थ्यांक वेगवेगळ्या लाभांचे वाटप करतले. धरती आबा जनभागीदारी अभियानाचो एक भाग म्हणून आयोजित केल्ल्या भलायकी तपासणी, कॅन्सर सोद शिबीर आणि दंत भलायकी तपासणी शिबिरांचो लाव घेवपाचो सल्लो भौसांक दिला. वेगवेगळ्या सरकारी येवजण्यांचो फायदो घेवपाक भौसांक सेवा दिवपा खातीर वेगवेगळ्या सरकारी खात्या कडल्यान स्टॉल्स उबारतले आनी अर्ज स्टॉलांचेर उपलब्ध आसतले. आदिवासी व्यवहार मंत्रालय नवी दिल्लीन हालींच धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही नवी येवजण सुरू केल्या. खेळ आणि तरणाटी व्यवहार संचालनालयान 23-26 जुलै मेरेन हरियाणाच्या कुरुक्षेत्रात जावपी आंतरराज्य युवा दिवाणघेवाण कार्यावळीत वांटो घेवपाक तरणाट्यां खातीर निवड चाचणी घडून हाडल्या. गट लोकनाच, गट लोकगीत आणि भाषण हाच्या खातीर निवड चाचणी 10 जुलैक मिनेजीस ब्रागांझा इन्स्टिट्यूट पणजी हांगा जातली. 15-19 वर्सां पिरायेचे तरणाटे हे निवड चाचणे खातीर पात्र आसात. अर्ज फॉर्मा वांगडा पात्रतायेच्यो नेम, अटी अधिकृत संकेतथळाचेर उपलब्ध आसात. अर्ज धाडपाची निमणी तारीख 9 जुलै. सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयान 2025 वर्सा खातीर दिव्यांग व्यक्तीच्या सशक्तीकरणा खातीर राष्ट्रीय पुरस्कारा खातीर अर्ज मागिल्यात. या पुरस्कारा खातीर ऑनलायन नामांकन आणि अर्ज स्विकारपाची खातीर राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.go.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या सशक्तीकरणा खातीर उत्कृष्ट वावर केल्या व्यक्तींचो आणि संघटनांचो भोवमान करपा खातीर दर वर्सा 3 डिसेंबराक दिव्यांग व्यक्ती आंतरराष्ट्रीय दिसा राष्ट्रीय पुरस्कार भेटयतले. या राष्ट्रीय पुरस्कारा खातीर सोपी आणि तर्कशुद्ध मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतथळार उपलब्ध आसात. निमणी तारीख 15 जुलै. कला अकादमीन वर्सुकी परंपरेन घडून हाडिल्ल्या सर्गेस्त मनोहरबुवा शिरगांवकर यादस्तीक विभागीय बायला कलाकारांचे पहिल्या केंद्रात घेतिल्ल्या भजन सर्तीचो निकाल घोशीत झाला. अश्विनी जामावलीकार, प्रताप कालेकार आणि विशांत सुर्लकार हांणी परीक्षक म्हणून काम पळयले. निकाल असो आसा: 7,000 रुपयांचे पहिले इनाम अष्टविनायक महिला संस्कृती मंडळ वळवय फोण्या, 5,000 रुपयांचे दुसरे इनाम श्री केळबाई सातेरी महिला भजनी मंडळ कुर्टी फोण्या, 3,000 रुपयांचे तिसरे इनाम श्री मयुरेश्वर महिला भजनी मंडळ सुकतळे सावयवेरे फोण्या. दरेकी 2,000 रुपयांची 3 उर्बा वाळोवपी इनामां युवती भजन मंडळ आडकोण बाणस्तारी फोंडा, श्री सातेरी प्रासादीक संगीत संस्था बेतोडे फोण्या आनी श्री साईनाथ महिला भजनी मंडळ भोमा फोंडा हांकां फावो जाला. वैयक्तीक इनामान अभंग उत्कृष्ट गायक कलाकार पहिले मिनल कामत, अष्टविनायक बायला संस्कृतीक संस्था वळवय फोण्या, दुसरे अमिशा अशोक चिरी श्री केळबाई सातेरी महिला भजनी मंडळ कुर्टी फोण्या, तर उत्कृष्ट गवळण मिलन श्री सतरकर युवती भजनी मंडळ आडकोण बाणस्तारी फोण्या आणि उत्कृष्ट पकवाद साथी हेमलता वामन सतरकर युवती भजन मंडळ आडकोण बाणस्तारी फोण्या हांकां फावो जाला. उत्तराखंडातल्या हरिद्वारात जाल्ल्या पहिल्या राष्ट्रीय युवा कबड्डी सर्तीत 18 वर्सां सकयल्या चलयांच्या गटान फायनलीत पावपाचो खर यत्न केलो, पूण निमणे हरियाणाचो बळिश्ट पंगडान हार घाल्ल्यान तांकां काश्या पदकाचे समाधान मानचे पडले. पणजे वेधशाळेन नोंद केल्या त्या प्रमाण चडांत चड तापमान 28 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणे 25.2 डिग्री सेल्सियस. फुडल्या 7 दिसांक पुराय राज्यांत पावस पडपाची शक्यताय वेधशाळेन उक्तायल्या. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोय सरकारान येता 1 ते 10वी आनी येता 10वी उपरांतच्या विद्यार्थ्यां खातीर ऑनलायन मुख्यमंत्री शिश्यवृत्ती पोर्टल सुरू केलां. विधवा पेन्शनाची रक्कम 4,000 करपाची घोषणा समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाणी केल्या. आदिवासी कल्याण संचालनालयान फाल्यां सांग्यार धरती आबा जनभागीदारी अभियान ही एक भव्य कार्यावळ घडून हाडल्या. आणि इतल्या प्रादेशिक खबरो सोपल्यो आमच्या मुखावल्यो प्रादेशिक खबरो ऐकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनिटांचेर. नमस्कार.